श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा शेवटला अध्याय म्हणजे 18वा अध्याय आणि त्याच्यावरील निरूपण सुरू आहे। 45 श्लोक घेऊन झालीत आणि 45व्या श्लोकामध्ये माऊलींनी आपल्याला समजावून सांगितलं की आपापल्या कर्मामध्ये जे पूर्णपणे रत असतात, म्हणजे आपापल्या वाट्याला आलेली, आपल्या हिश्याला आलेले जी कर्म आहेत ते कुशलतापूर्वक जे करतात, अशा स्वकर्मामध्ये रत असलेल्या विहित कर्म करणाऱ्या लोकांना हळूहळू वैराग्य प्राप्त होते आणि मग तो हळूहळू मोक्षाच्या मार्गाला लागतो। आता हे नेमकं होतं कसं हे स्पष्ट करून सांगणारे 2 श्लोक 46 आणि 47 हे आजच्या भागात आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
यत प्रवृत्तिर भूतानां येन सर्वमिदं ततम् स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धि विन्दति मानवाः। तर ज्याच्यापासून भूत मात्रांची उत्पत्ती होते आणि ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य वैराग्य मिळवतो, म्हणजे विहित कर्मे करून त्या ईश्वराच्या चरणी समर्पित करतो। ईश्वराची आराधना म्हणजे नुसतं ईश्वराचा नाम जप करून नाही, तर कर्म करण्याची जी हातवटी ज्ञानेश्वरींनी सांगितलेली आहे की कर्म करायची पण त्या कर्माची आसक्ती सोडायची, कर्मफळाची आसक्ती सोडायची, कर्माबद्दलचा अभिमान सोडायचा आणि या हातवटीने कर्मे केलीत म्हणजे ती कर्मे सांग होतात, समर्पित होतात आणि त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित केली म्हणजे त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते आणि त्या नैष्कर्म्य स्थितीला इथे वैराग्य म्हटलं आहे। मुलं बाळं बायको सोडून हिमालयात जाऊन बसायला वैराग्य म्हटलेलं नाही आहे, तर हे वैराग्य म्हणजे ही नैष्कर्म्याची स्थिती, कर्मे करून सुद्धा त्या कर्माचा बंध आपल्याला लागू न देणे अशी स्थिती, अशी ही हातवटी। आणि या हातवटीने जेव्हा मनुष्य कर्म करतो, परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, मग तो हळूहळू वैराग्य प्राप्त करतो आणि वैराग्य प्राप्त झालं की मग तो मोक्ष मार्गाला लागतो। म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खुण पाळली जयापासुनी काली आकारा भूते जो अविद्येचिया चिंधिया गुंडुणी जीव बाहुलिया खेळवितसे तिगुणियांकार रज्जू जेणे जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरीत जाले आहे दीप जात तेजे जैसे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी। म्हणून विहित कर्म केले असता ते कर्म केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळली असे होय। म्हणजे विहित कर्म करणे म्हणजे नुसतं कर्म करणे नव्हे तर त्या सर्वात्मक ईश्वराची आज्ञा पाळणे असं आहे। आणि तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनविलेल्या जीवरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोरीने खेळवीत आहे। किती सुंदर! जो अविद्येची या चिंधिया गुंडुनी जीव बाहुलिया आपले सर्व जीवरूपी बाहुल्या ज्या आहेत त्या सर्व बाहुल्यांना परमात्म्यानी अविद्येरूपी चिंध्या बांधल्या आहेत, त्या चिंध्यांनी बांधून ठेवला आहे. आणि खेळ वित्तसे तिगुणिया अहंकार रज्जू, त्रिगुण रजतम सत्व या तीन गुणांनी त्या अहंकार रूपी दोरीने ह्या बाहुल्यांना तो ईश्वर खेळवत आहे. म्हणजे जीवाकडून हे जे तीन गुण आहेत सत्व रज तम हे सगळी कामं करून घेत आहे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत आणि बाहेर एक तेज व्यापून असते, अगदी त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत आणि बाहेर पूर्णपणे भरलेले आहे, हे वीरा अर्जुना त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांची पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा करायची आहे, म्हणजे आपले जे विहित कर्म आहेत त्या विहित कर्मांनी त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा करायची आहे. फार सुंदर ओवी आली आहे बरं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची, काय सुंदर भाषा आहे हो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा आणि पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि त्या सर्वात्मक ईश्वराची जर आपण स्वकर्म आचरणाच्या फुलाने जर पूजा केली तर त्या सर्वात्मक ईश्वराला अपार संतोष होतो. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेदवशे हे सर्व ही नावळे जैसे वात होय प्राणनाथाची आधी विरहिणी ते जिणे ही बाधी तैसे सुख जात बाधी दुःखाचा लागे सम्यक ज्ञान अनुदयजता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे म्हणोनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे आंगी तिने स्वधर्म आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणून अशा पूजेने संतुष्ट झालेल्या त्या सर्वात्मक ईश्वराला, त्या पूजेने संतुष्ट झालेल्या त्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद मिळतो. आणि त्या वैराग्य अवस्थेमध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व म्हणजे स्वर्ग संसार हे सर्व ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनासे होतात. त्याला याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट राहत नाही. त्याला स्वर्ग नको, त्याला संसार नको, तो तर ईश्वराचा अंकित झालेला असतो. नवऱ्याच्या ध्यासामुळे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणे देखील दुस्सर असते, जगणे देखील त्रासदायक वाटते. अगदी त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती सर्व सुखे दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या निधानेच तन्मयता उत्पन्न होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्षाची योग्यता त्याला प्राप्त होते. आणि मोक्षाच्या प्राप्तीकरिता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. स्वधर्माव्यतिरिक्त दुसरं काहीही आचरण करायची गरज नाही. आपल्यासाठी आपला स्वधर्म म्हणजे आपलं प्रोफेशन, ज्या व्यवसायामध्ये आपण आहोत, जो काही व्यवसाय प्रारब्ध कर्मे करून आपल्या प्रारब्धानुसार आपल्या कार्मिक अकाउंटच्या अनुसार आपल्याला मिळालेला आहे तो आपण पूर्ण प्रामाणिकपणे करावा. आणि तो व्यवसाय करताना ती सेवा असू देत, व्यवसाय असू देत, शेती असू देत, कर्मकांड असू देत, काय आपल्या भाग्यात असेल, आपल्या नशिबात जे आलं असेल ते आपण प्रामाणिकपणे करणे आहे, आणि ते करत असताना ती कर्म मी करत आहे याची जाणीव अजिबात नको, त्या कर्माच्या फलावर लक्ष अजिबात नको, ते कर्म करत असताना अहंकार अजिबात नको, आणि त्या कर्माची सुरुवात तत् शब्दापासून, ओम शब्दापासून, त्या कर्माचा मध्यभाग तत् शब्दामध्ये विनियोग करून आणि त्याचा अंत सत् शब्दामध्ये ओम तत् सत् या हातवटीने ती कर्मे जर केली तर मग ती हळूहळू हळूहळू आपल्याला मोक्षाकडे, आपल्याला माहिती पडणार नाही, आपल्याला जाणीव होणार नाही की आपण वैराग्यात आहो की नैष्कर्म्यात आहो की आपण मोक्षमार्गावर लागलेलो आहे, माहितीही पडणार नाही आणि त्या कर्माचा बंध आपल्याला अजिबात लागणार नाही. पुढचा श्लोक अत्यंत महत्त्वाचा श्लोक. श्रेयान स्वधर्मो विगुणाः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनीयतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. परक्याचा धर्म सुखाने आचरता आला आणि त्यापेक्षा आपला धर्म सदोष जरी असला तरी तोच श्रेयस्कर आहे, आणि स्वभावसिद्ध कर्म करणारा मनुष्य कधीही पाप पावत नाही. मग स्वभावसिद्ध कर्म एक जो खाटीक असेल त्याला बकरे कापायचा स्वभावसिद्ध कर्म असेल म्हणून त्यांनी तो बंध पावत नाही, बरं का? आता तुम्ही म्हणाल की बकरे कापणे ही तर हिंसा झाली, पण त्याचा तो स्वभावच कर्म आहे, त्याच्यासाठी तो विहित कर्म आहे, आणि ते विहित कर्म करीत असताना त्याला पाप लागत नाही. कर्माचरण त्या स्किलनी झालं असेल, त्या कुशलतेने झालं असेल तर मग त्याला पाप लागण्याचं काही कारणच नाही. परक्याचा धर्म सुखाने आचरता आला आणि आपला धर्म कठीण आहे, आचरण्यात कठीण आहे म्हणून मी दुसऱ्याचा धर्म स्वीकार करतो. धर्म म्हणजे इथे हिंदू मुस्लिम नाही, बरं का? आपले कर्म, धर्म म्हणजे आपले विहित कर्म, त्याला इथे धर्म म्हटले म्हणण्यात आलेलं आहे. अगापुलाः स्वधर्मो आचरणी जरी विषमो तरी पाहावा तो परिणामो फळेल जेणे. जय सुखालागी आपणया निंबचिया थी धनंजया तै कडुवटपणा तयाचिया उगीजेना. फळणया ऐलीकडे केळीते पाहता आसमोडे ऐसी तजली तरी जोडे तैसे के गोमटे. आता हे करायचं कसं? अरे अर्जुना, आपला हा धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जर कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबच सुखकारक होतो तेव्हा त्याच्या कडूपणाला कशाला पाहायचं? निंबच जर सुखकारक असेल, निंबाचा रस त्याचा एक्स्ट्रॅक्ट जर सुखकारक असेल, त्याच्यानेच रोग बरा होत असेल तर त्याच्या कडूपणाला का बरं घाबरायचं? फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले केळीच्या घडासारखे इतर आणखीन काय मिळू शकेल? म्हणजे जेव्हा केळीचं झाड फळते त्यावेळी त्या केळीच्या झाडाची अवस्था अशी वाटते की हे मरतुकडं झाड आहे, यात काय होणार, याच्यातून काय निष्पन्न होणार? पण जेव्हा केळी लागतात, केळीला घडं लागतात आणि घडाला मोठ्या मोठ्या केळ्या लागतात त्यावेळी त्याचं महत्त्व आपल्याला कळतं. तेवी स्वधर्मो सांकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाणू अंतरलाकी. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जीजे ते नोहे स्नेह कुर्हे की. येरी जिया पराविया रंभे हुनी बरविया तिया काय कराविया बाळके तेणे. अगा पाण्या हुनी बहुए तुपी गुण कीरा आहे परी मिना काय होये असणे तेथे. पै आगविया जगा जे विख तेवी खकिडिया पियुख आणि जगा गोळ ते देख मरण तया। त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण करण्याला कठीण आहे असे पाहून तो जर कडू केला म्हणजे तो त्याचा जर आपण कंटाळा केला तो केला नाही तर मोक्षाचे सुख अंतरेलच। आणि आपली माय म्हणजे आपली आई कुबडी जरी असली ना तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर वाकडे असते का? तिचे प्रेम तर खरोखर सरळ असते। आणि आपली माये कुब्ज जरी आहे तरी जीजे ते नोहे स्नेह कुरेखी, कारण ती जे स्नेह देईल ते इतर कोणी देऊ शकतं का? इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर जरी असल्या तरी त्या मुलाने त्या बाळाने त्या घेऊन काय करायचे आहे, काय उपयोग त्यांचा? अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपामध्ये अनेक गुण असतात, नाही का? तूप, तुपाचे कंटेंट, त्याचे इन्ग्रेडियंट्स, त्याचा सुगंध, त्याचा चोपडेपणा, अनेक गुण असतात। परंतु ते जे मासे असतात, फिशेस ज्या असतात, त्यांना त्या तुपाचा काय उपयोग? ते त्या तुपामध्ये राहू शकतात का? त्यांना तर पाण्यातच राहावं लागेल। सगळ्या जगाला जे विष, ते विष त्या विषातील किड्यांना मात्र अमृत असते, त्यांना जीवन देते। आणि सगळ्या जगाला गुळ हा गोड असतो, पण गुळाच्या पाकामध्ये ते किडे मरतात, नाही का? गोड पाकामध्ये किडे मरतात आणि विषामध्ये किडे जगतात। हे सर्व किड्यांसाठी नाही, काही विशिष्ट किडे असतात, त्यांच्याबद्दल बोलत आहेत माहुल। म्हणून जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तर्ही तेणे तेची करावी। एरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकले या पायांचे चालणे डोईया केले जैसे। या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले ते करी तेणे जिंतिले कर्म बंधाते। आणि स्वधर्मुची पाळावा परधर्मू तो गाळावा हानी मुही पांडवान किजेची मा। तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे काठाई आणि करणे तेथ आहे आया सुआधी। म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले आहे, जे शास्त्राने ज्याला जे जे सांगितलेले असेल आणि ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल, ते विहित कर्म आणि त्या कर्माचे आचरण जरी कष्टदायक असले तरी त्याने ते विहित कर्म आचरण नक्की करावे, त्याचा कधी त्याग करू नये। आपल्या विहित कर्मांपासून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल। एखादा कोणी एखादा कार्यालयामध्ये शिपाई असेल, त्यांनी म्हटलं की मी उद्यापासून अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसतो, त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर जाऊन तू बसू शकतो का? आणि तसा त्यांनी मनात आणलं जरी तरी त्याला तसं करता येईल का? आणि जर त्यांनी तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम काय होईल हे तो चांगला समजून असतो। म्हणून त्याच्या नशिबात जर शिपायाचं पद असेल, शिपायाचं काम लिहिलं असेल, तर त्यांनी ते शिपायाचंच करावं असं इथे म्हणायचं आहे। याकरता जे आपले कर्म आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्याला आले आहे ते जो करतो त्याने पुण्य पाप रूप कर्मबंधाला जिंकले असे होईल। आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे आणि दुसऱ्याचा धर्म असेल त्याचा आदर करावा, पण तो आपण आचरायचा नाही आहे, त्याला आत्मसात करायचा नाही आहे। आपल्याबद्दल जर म्हणायचं असेल तर तो आपण टाकून द्यावा, कारण तो आपला धर्मच नाही। हा नियम जर पाळला नाही तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते का? आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेच आहे. म्हणून श्रम कितीही पडले तरी आपला स्वधर्म कधी सांडू नये आणि परधर्म कितीही चांगला असला. आता इथे परत सांगतो, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई नव्हे, स्वधर्म म्हणजे आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे, आपल्या प्रारब्धाप्रमाणे, आपल्या नशिबाप्रमाणे आपल्याला मिळालेले काम, हा स्वधर्म आहे. काम म्हणजे कार्य, काम म्हणजे कामना नाही, काम म्हणजे कार्य. जे कर्म आहे आपल्याला मिळालं ते इथे त्या देवाचा अभिप्राय, माऊलीचा अभिप्राय हा इथे आहे. तर आज इथे आपण 47वा महत्त्वाचा श्लोक, श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम, या सुंदर श्लोकावर आज इथे आपण थांबणार आहे आणि उद्या 48वा श्लोकापासून निरूपणाला आपण पुढे घेऊया.
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मंडलनाथ महाराज की जय.